दुसरे राजे अध्याय 15 इस्रायलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या 27 वर्षी यहुदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजर्या राज्य करू लागला. अजर्या राज्य करू लागला तेव्हा तो 16 वर्षांचा होता आणि त्याने यरुश्लेमामध्ये 52 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या, ती यरुश्लेमेतली होती. अजर्याचे वर्तन आपल्या वडिलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडील अमस्या जसे वागले तसाच हाही वागला. उंच स्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत. परमेश्वराने राजाला दुःख दिले आणि अजर्याला कुष्ठरोग होऊन त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तो वेगळा घरी राहिला. राजाचा मुलगा योथाम त्याच्या घरावर अधिकारी होऊन तोच देशातील लोकांचा न्यायनिवाडा करू लागला. अजर्याच्या राहिलेल्या गोष्टी आणि त्याने जे केले ते सर्व यहुदाच्या राजांचा इतिहासाच्या पुस्तकात लिहिले नाही काय? आणि अजर्या आपल्या पूर्वजांबरोबर निजला. त्यांनी त्यास दाविदाच्या नगरात त्याच्या पूर्वजांसोबत पुरले. त्याचा मुलगा योथाम हा त्यानंतर राजा झाला. यहुदाचा राजा अजर्या याच्या 38 वर्षी यरामाचा मुलगा जखर्या याने इस्रायलावर शोमरोनात 6 महिने राज्य केले. जखर्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. या बाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटाचा मुलगा यराबाम याने इस्रायलाला जी पापे करायला लावली तीच याने केली. मग याबेशाचा मुलगा शल्लूम याने जखर्या विरुद्ध कट करून त्यास लोकांच्या समोर मारून ठार केले आणि तो त्याच्या जागेवर राजा झाला. जखर्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या इस्रायलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. अशा रीतीने परमेश्वराचे जे वचन त्याने येहूला सांगितले होते ते असे की तुझे वंशज 4 पिढ्या इस्रायलावर राज्य करतील आणि तसेच झाले. याबेशाचा मुलगा शल्लूम इस्रायलचा राजा झाला. यहुदाचा राजा उज्जिया याचे 39 वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनात 1 महिना राज्य केले. गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून वर शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा मुलगा शल्लूम याला मारून ठार केले आणि स्वतः त्याच्या जागेवर राजा झाला. शल्लूमच्या राहिलेल्या गोष्टी त्याने केलेला कट हे सर्व इस्रायल राजाच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले आहे. मनहेमने तिफसाह तसेच त्यातले सर्वजण तसेच तिरसापासून त्याच्या सीमेमधले सर्वजण जीवे मारले कारण लोकांनी त्यास नगराची वेस उघडून दिली नाही म्हणून त्याने त्यांना मारले. त्याने त्या नगरातल्या सर्व गर्भवती स्त्रियांनाही कापून टाकले. यहुदाचा राजा अजर्या याच्या शासनाच्या 39 वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्रायलावर राज्य करू लागला. मनहेमने शोमरोनात 10 वर्ष राज्य केले. मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्रायलचा अधपात झाला तीच पापे मनहेमने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात केली. त्यापासून तो फिरला नाही. अश्शूरचा राजा पूल देशावर आला तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला 1000 किक्कार चांदी दिली. हा पैसा उभा करायला मनहेमने इस्रायलातील श्रीमंत लोकांवर कर बसवला. त्याने प्रत्येकाला 50 शेकेल चांदी कर द्यायला लावला. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्रायलमध्ये तो राहिला नाही. मनहेमच्या पराक्रमाची नोंद इस्रायलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नाही काय? मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांसोबत झोपी गेला. त्यानंतर त्याचा मुलगा पकह्या नवीन राजा झाला. अज्र्याच्या यहुदावरील राज्याच्या 50व्या वर्षी मनहेचा मुलगा पकह्या शोमरोनमधून इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 2 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच पकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्रायलचे अधपतन झाले तीच पापे पकह्या ह्याने केली. रमाल्याचा मुलगा पेकह हा त्याचा सरदार होता. त्याने अर्गोब व अरये आणि गिलादी लोकातले 50 माणसे आपल्या बरोबर घेतली आणि त्याच्या विरुद्ध कट करून त्यास शोमरोनमध्ये राजाच्या घरातल्या महालात मारून ठार केले आणि त्याच्या जागी पेकह राज्य करू लागला. पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद इस्रायलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. रमाल्याचा मुलगा पेकह शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला. तेव्हा यहुदाचा राजा अज्र्या याचे 52वे वर्ष होते. पेकहाने 20 वर्ष राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापांनी इस्रायलाचा अधपात झाला. त्या पापांपासून तो फिरला नाही. पेकह इस्रायलचा राजा असताना अशूरचा राजा तिग्लस पिलेसर हा इस्रायलावर चाल करून आला. तिग्लत पिलेसरने इयोन आबेल बेथ माका यानोह केदेश हसोर गिलाद गालील आणि सर्व नफ्ताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकास कैद करून अशूरला नेले. उज्जियाचा मुलगा योथाम यहुदावर राज्य करीत असल्याच्या 20व्या वर्षी एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्या विरुद्ध कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला. पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद इस्रायलाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात आहे. रमाल्याचा मुलगा पेकह इस्रायलमध्ये राज्यावर आल्यावर त्याच्या 2ऱ्या वर्षी यहुदाचा राजा उज्जिया याचा मुलगा योथाम यहुदावर राज्य करू लागला. योथाम तेव्हा 25 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमामध्ये 16 वर्ष राज्य केले. सादोकाची मुलगी यरुशा ही त्याची आई. आपले वडील उज्जिया यांच्याप्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्य करत होता. पण त्यानेही उंच स्थानांवरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तिथे यज्ञ करत धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामाने 1 वरचा दरवाजा बांधला. यहुदाच्या राजाचा इतिहास या पुस्तकात योथामने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे. अरामाचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना यावेळी परमेश्वराने यहुदावर चालून जायला उद्युक्त केले. योथाम मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारीच त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्यास पुरले. त्यानंतर त्याचा मुलगा अहाज नवा राजा झाला.